आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमका प्रादेशिक खबरो दिता. राष्ट्रपती भवनातले अमृत उद्यान सामान्य लोकांखातीर ह्या म्हयन्याच्या 16 तारखेसावन उक्ते जातले. फुडल्या म्हयन्याच्या 15 तारखेमेरेन ते उक्ते आसतले. पयलेच खेपे 29 ऑगस्टाक राष्ट्रीय खेळ दिसा मनोवपाखातीर फकत खेळगडे आनी खेळांतल्या लोकांखातीर उद्यान राखून दवरतले. 5 सप्टेंबर शिक्षक दिसा शिक्षकाखातीर राखून दवरतले. लोकांखातीर राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांकात 35 प्रवेश घेवपाक मेळटलो. राष्ट्रपती भवन संकेतथळ आणि गेट क्रमांक 35 भायर दवरिल्ल्या सेल्फ सर्व्हिस किओस्कातल्या ऑनलाईन बुकिंग करू येता. राजभास कायदो 1987 कार्यवाही खातीर सरकारान 6 अधिसुचोवण्यो जारी केल्यात. आमदार विरेश बोरकर हांचे प्रस्नाक राजभास खात्याचे मंत्री तशेच मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी ही लेखी जाप दिल्या. राजभास कायद्याप्रमाण देवनागरी लिपीतली कोकणी भास ही गोयची राजभास आसा. कोकणीच्या वापराखातीर जश्यो 6 अधिसुचोवण्यो जारी जाल्यात तश्योच 6 अधिसुचोवण्यो मराठीच्या वापराखातीर जारी जाल्यात. कोकणी सयत मराठीचो वापर सुद्धा करपाची मेकळीक राजभास कायद्यात आसा. हाका लागून मराठीच्या वापराखातीर लेगीत 6 अधिसुचोवण्यो जारी जाल्यात. कार्यावळीच्यो सगळ्यो पत्रिका कोकणी, मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषेतल्यान जारी जाता. खंयच्या खात्याकडल्यान प्रस्ताव आयलो जाल्यार कागदपत्रांचो कोकणीतल्यान अणकार करपाची व्यवस्था राजभास संचालनालय करता. संकेतथळाचो मजकूर लेगीत कोकणीतल्यान तयार करपाची प्रक्रिया सुरू जाल्या. कोकणी खातीर कार्य करपी संस्थांक सरकार दर वर्सा अनुदान दिता. गोवा कोकणी अकादमी, दालगट कोकणी अकादमी, कोकणी भाषा मंडळ या संस्थांक सरकार अनुदान दिता. शिक्षणिक संस्था तशेंच साहित्यीक संस्थांमदी कोकणीक उर्बा दिवपा खातीर कार्यावळी जाता. कोकणी भाषेन दर्जेदार कथा साहित्य निर्माण करता तांकां पुरस्कार दिवपाची येवजण सुरू जाल्या. राजभास खात्यान भाषा संशोधन फांटो सुरू जाला. ह्या फांट्यावरवी गांवांची नावां कोकणीतल्यान करपाची प्रक्रिया सुरू जाल्या. कोकणी भाषेतल्यान अभ्यासक्रमांकाची पुस्तकां तयार जावची म्हणून केंद्रीय भारतीय भाषा संस्था म्हैसूर हांचेकडेन गोंय सरकारान कबलात केल्या. विज्ञान तंत्रज्ञान परिभाषा आयोग नवी दिल्ली आनी राजभास संचालनालय हांचेकडल्यान कोकणीतल्यान तांत्रिक शब्दकोश तयार करपाची प्रक्रिया सुरू आसा. कला आनी संस्कृती संचालनालया वतीन चवथीचे परबी निमतान राज्य पावण्यातली माटोळी आनी देखावो सजावट सर्त जाहीर केल्या. वैयक्तिक कुटुंबा खातीर माटोळी सजावट सर्त 9-12 सप्टेंबर मेरेन जातली. माटोळी सजावट सर्ती खातीर पयले इनाम 20,000, दुसरे इनाम 15,000, तिसरे इनाम 12,000, चौथे इनाम 10,000 आनी पाचवे इनाम 8,000 आसतले. तशेंच 5,000 उमेद वाडोवपी इनामां दितले. देखावो सादरीकरण सर्त फकत गोंय राज्यांतल्या नोंदणी केल्ल्या भौशीक गणेश उत्सव मंडळा खातीर आसून ती 13-16 सप्टेंबर मेरेन चलतली. देखावो सर्ती खातीर पयले इनाम 35,000, दुसरे इनाम 30,000, तिसरे इनाम 25,000, चौथे इनाम 20,000 आनी पाचवे इनाम 15,000 आसतले. तशेंच 10,000 5 उमेद वाडोवपी इनामां दितले. सर्ती खातीरचे अर्ज कला आनी संस्कृती संचालनालय, संस्कृती भवन पाटो पणजी गोंय, रविंद्र भवन मडगांव, रविंद्र भवन कुडचडे, रविंद्र भवन साखळी, रविंद्र भवन बायणा, वास्को आनी राजीव गांधी कला मंदीर फोंडा ह्या सुवातांनी 9 ऑगस्ट 2024 उपलब्ध आसतले. पुराय भरिल्ले अर्ज 30 ऑगस्ट 2024 मेरेन कार्यालयीन वेळेत सादर करचे अशें कळीत केलां. दक्षिण गोंयांतली मुखेल नुस्तेमारी जेटी आशिल्ल्या बेतूल लागसारच्या कुटबण जेटीचे नितळसाण सांबाळपा वांगडाच हे जेटीचे काम वेवस्थीत जावपा खातीर वेगवेगळे उपाय हातांत घेवपाचे काल वेगवेगळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी केल्ले तपासणी वेळार थारायल्ले. हाचे खातीर एक व्यापक येवजण तयार करपाचो निर्णय घेतलो. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाण केपेच्या उपजिल्हो दंडाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या खात्याच्या अधिकाऱ्या वांगडा काल ह्या जेटीचे पळोवणी केली. थळाव्या पंचायती वांगडाच नुस्तेमारी खातें, एफडीए, वजन आनी माप खातें, भलायकी खातें, दर्यादेगेवेले पुलीस आनी येरादारी पुलीस खात्यान ही पळोवणी वांटो घेतलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.